पांगुं लंगयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं हम भक्त्वां अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्नविदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुप्तमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरथं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तुंगधिं वत्सलम् सोहं बोध शुचित्व पूर्ण सततम् तूर्यत्वमासाधितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनम् रक्षस्व दीनांकितम् ओम। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय।
परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि। दातव्यम इति यद्दानम् दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम। सत्रहवें अध्याय मध्ये आहार यज्ञ दान तप कशी त्रिविध असतात ते वर्णन करून भगवंतांनी सांगितलं। त्याच्यातल्या दानाबद्दलचं निरूपण आपण पाहतो आहोत। या श्लोकावरच्या आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओव्या लिहिलेल्या आहेत त्याच्यावरचं निरूपण आपण पाहतो आहोत चाललेलं आहे। दान करणं आपलं कर्तव्य आहे अशा भावनेनी दातव्यम इति यद दानम जे दान दीयते न उपकारिणे ज्यांनी आपल्यावर उपकार केलेला नाही आहे अशा व्यक्तीला जे दिलं जातं देशे काले च पात्रे च तसंच स्थळ काळ पात्र म्हणजे योग्य व्यक्ती पाहून जे दिलं जातं ते तद्दानम सात्विकम स्मृतम ते दान सात्विक दान म्हणून सांगितलेलं आहे। एकूण दान ही गोष्टच कठीण आहे। दानी मनुष्य हा तसा दुर्मिळच असतो। संस्कृत मध्ये सुभाषित आहे की शतेषु जायते शूरः पराक्रमी मनुष्य शंभरात एखादा असतो सहस्रेषु च पंडिताः आणि पंडित सहस्रामध्ये एखादा असतो वक्ता दशसहस्रेषु वक्ता 10,000 लोकांमध्ये एखादा असतो। पण दात्याबद्दल ते असं सांगतात की दाता भवती वा न वा दाता निर्माण होणं हे फार कठीण आहे। तो असेल किंवा नसेल अशा दानाबद्दल जे प्रामाणिक दान करणारे आहेत ते फार थोडे आहेत। इतिहासामध्ये देखील फार थोड्या लोकांची दानी म्हणून गणना झालेली आहे। एकदा दिल्यानंतर आपण दिलं याची स्मृती देखील जे राखत नाहीत असे जी वस्तू मागितली असेल घेणाऱ्यांनी दान स्वीकारणाऱ्यांनी त्या वस्तूचा जराही लोभ न ठेवता ती आपल्यापाशी असेल तर देऊन टाकणं ही इतकी सामान्य गोष्ट नाही। कर्णाला दानशूर म्हणतात आणि तसा दाता देणारा तर कर्णासारखा दानशूर दाता लौकिक दान देणाऱ्यांमध्ये जवळपास झाला नाही असं म्हणतात। इंद्राला असुरांचा वध करण्यासाठी म्हणून जे भक्कम शस्त्र हवं होतं त्यासाठी ऋषींनी मरण पत्करलं आणि आपलं शरीर आपली जी हाडं होती त्याचं वज्र इंद्रानी बनवलं. याकरता आपल्या जीवितांचाही त्याग करून इंद्राला चांगल्या कामासाठी उपयोग आपला व्हावा या प्रेरणेने अशी दान फार क्वचित आहेत. करणाल तर माहीत होतं की जो ब्राह्मण आलेला आहे आणि दान मागतो आहे ते दान जर दिलं तर आपली काय गत होणार आहे याची कर्णाला पुरेपूर कल्पना होती. एवढंच नव्हे तर गोष्ट अशी आहे की प्रत्यक्षात इंद्र तुझ्याकडे ब्राह्मण वेशामध्ये येऊन तुझी कवच कुंडल मागेल अशा प्रकारे सूर्यदेवांनी त्याला सांगितलेलं देखील होतं. पण दान देण्यासाठी उभं राहिल्यानंतर मागं फिरायचं नाही, मागं हटायचं नाही अशा भूमिकेतून कर्णाने दान केलं. ही जी उत्तुंग उदाहरणं आहेत दानाची, भगवद्गीता हे मोक्षदायी शास्त्र आहे. केवळ दानाची महती आणि दान देणारे कसे श्रेष्ठ एवढ्याकरता याच्यात दानाचा उल्लेख आलेला नाही. कर्ण निःसंशय श्रेष्ठ आहे. दान देणारा हा क्वचित असतो हेही गीतेला मान्य आहे. पण अध्यात्मप्रवण अशा व्यक्तीने आपलं जीवन कसं ठेवावं यासाठी बहुंशी गीता सांगितलेली आहे. कशाचाही महिमा बाकीचा विशेष गाण्यासाठी नाही. असं असल्यामुळे सात्विक दानाचं वर्णन जे गीतेने केलेलं आहे तेही साधकोपयोगी आहे. साधकांनी दान देण्याच्या प्रसंगी कशा भूमिकेतून द्यावं, आपलं जीवन परमात्मप्राप्ती हे चरम लक्ष ठेवून जो जगू इच्छितो त्यांनी कशा बेतानी सर्व गोष्टी कराव्यात, आहार, यज्ञ, तप, दान इत्यादी याचं दिग्दर्शन केवळ याच्यामध्ये आहे. आणि जर एखादा साधक चुकत असेल तर त्याला सुधारून घेण्याची संधी मिळावी म्हणून राजस आणि तामस आहार, राजस आणि तामस यज्ञ, राजस आणि तामस दान, राजस आणि तामस तप हे देखील गीतेत सांगितलेलं आहे. पण म्हणून राजस आहार आणि तामस आहार अशी वर्णनं वाचताना आपल्या डोळ्यासमोर विशिष्ट व्यक्ती यायला नकोत. हे साधकांनी स्वतःला सुधारून घेण्यासाठी म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे. तामस यज्ञ आणि राजस यज्ञ ऐकत असताना कोण कोण राजस यज्ञ करणारे आहेत आणि कसे ढोंगे आहेत, संभावित आहेत असं डोळ्यासमोर नको यायला. त्याच्याऐवजी आपण यज्ञ करायचा झाला तर सात्विक यज्ञ कसा करावा आणि अन्य प्रेरणा आपल्या ठिकाणी असतील तर त्या कशा टाकाव्यात इतपत मर्यादित विषय आहे. टीका नाही, भगवद्गीतेचा स्वभाव टीका करण्याचा नाही. याच्यावर निरूपण करताना ज्ञानेश्वर महाराजांनी तरी स्वधर्मा आतवते जे जे मिळेल आपण याते ते ते दिजे बहुते सन्मान योगे. आपल्या स्वधर्म कर्मातून आपल्याला जे मिळालेलं असेल ते सन्मानपूर्वक बहुत करून सन्मानपूर्वकच द्यावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत साधकांनी साधकाकरता. आणि इतर कोण ज्ञानेश्वरी वाचतोय? मला आमच्या ऑफिसमधले एक जण म्हणाले की तू ज्ञानेश्वरी सांगतोस, मलाही ज्ञानेश्वरी वाचायची आहे खरी पण ती संस्कृतमध्ये आहे. ज्ञानेश्वरी देखील ज्ञानेश्वरी बद्दल देखील नीट माहिती मराठी माणसाला नाहीये की ज्ञानेश्वरी ही मराठीत आहे की संस्कृतमध्ये आहे. इतकं आपलं सामान्य ज्ञान असल्यामुळं सर्वसाधारण इतरांकरता जरी सर्वांकरता असली तरी देखील साधक वर्गाकरता हा ग्रंथ आहे असं आपण धरून चालू. स्वधर्म कर्माच्या चौकटीतून ज्याला प्राप्त झालेलं आहे असं धन बहुत करून सन्मान योग सन्मानपूर्वक द्यावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दानाच्या निमित्ताने. झालं या सुबीज प्रसंगू पडे क्षेत्र वाफेचा पांगू तैसाची दानाचा हा लागू देखत असे अनर्घ्य रत्न हाता चढे तई भांगाराची ओढी पडे दोन्ही झाली तरी न जोडेले ते अंग तरी सण सुहृद संपत्ती हे तिन्ही एकी मिळती जई भाग्य धरी उन्नती आपुल्या विषयी तैसे निफजावया दान जई सत्वासी ये संवाहन तई देश काळ भाजन द्रव्यही मिळे. इथपर्यंत आपलं मागच्या वेळेस झालेलं होतं. जर शेत पेरायचं असेल तर नांगरण आणि वाफसा हा करायला लागतो तर शेत पेरता येतं. तसं दान करायचं असेल तर देश काल पात्र हे पाहूनच दान करायला हवं. अगदी अनर्घ्य अमूल्य रत्न हातामध्ये जरी आलं प्राप्त झालं तरी त्या रत्नाचं आपण तसं काहीच करू शकत नाही. त्या रत्नाला कोंदण लागतं. ते कोंदण सुवर्णाचं करावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि सुवर्णाचं कोंदण केलं तरी देखील लेते अंग म्हणजे तो दागिना अंगावर ज्यांनी घालायचा अशी व्यक्ती देखील पाहिजे. जर तशी व्यक्ती असेल तर तो त्या व्यक्तीच्या अंगावर शोभून दिसणार. तसं देश कालपात्र पाहून दान करावं. सण सुहृद संपत्ती हे तिन्ही एकी मिळती. काही काही मंडळी खरंच खूप दिलदार असतात. त्यांना आपल्याकडे भरपूर लोक यावेत एकत्र जमावं. एकत्र जमून आपण सर्वांचं आदरातिथ्य करावं. शरीराने झिजावं. अशा प्रकारची मंडळी असतात. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की अशा मंडळींकरता सण आहे सुहृद बोलावलेले आहेत आणि संपत्ती देखील ज्यांच्यापाशी आहे. हे तिन्ही एकत्र झालं तर मग जो अशा प्रकारे समारंभ करणारा आहे तर त्यांना समारंभ करण्यासाठी देखील आनंद मिळतो. पैसे निफजावया दान जई सत्वासीय संवाहन जेव्हा सत्वगुण वाढतो तई देश काल भाजन द्रव्यही मिळे. तेव्हा देश काळ आणि दानाला योग्य अशी व्यक्ती हे सगळं त्यावेळेला प्राप्त होतं. त्याच्याकरता सत्व उन्नती आपल्या ठिकाणी होणं गरजेचं आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तरी आधी तव प्रयत्नेसी होवावे कुरुक्षेत्र का काशी ना तरी तुके जो इहिसी तो देशूही हो. दान करण्यासाठी कुरुक्षेत्रावर जाऊन दान करावं किंवा काशीमध्ये जाऊन दान करावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असं सुक्षेत्र पाहिजे दान करण्यासाठी. ना तरी तुके जो इहिसी तो देशूही हो किंवा यांच्या तुलनेनी जो योग्य असेल असं ठिकाण असू देत. आपल्या देशामध्ये कुठल्याही नदीला गंगाच म्हणण्याचा प्रघात आहे. अगदी कृष्णेमध्ये जरी स्नान करत असला भीमेमध्ये जरी का स्नान करत असला तरी हर हर गंगे म्हणतो जय गंगे म्हणतो. म्हणून कुरुक्षेत्र किती लांब आम्ही कुठं इथं आम्ही कुठं कुरुक्षेत्रावर जाणार काशीला जाणार. दान करण्याची इच्छा असली तर एखाद्या देवळात बसून देखील दान करता येईल. दान करण्याची इच्छा असेल तर आपल्या घरात देखील जे सत्व गुणांनी मंडित आहे अशा घरात देखील दान करता येईल. तेथे रविचंद्र राहू मेळू होता पाहे पुण्य काळू. विशिष्ट दानाबद्दल ते म्हणतात. कधी कधी सगळा समाजच दान द्यायला प्रवृत्त होतो असे काही प्रसंग असतात. आता आता बंदी केली आहे. रवी चंद्र राहू मेळू, रवी चंद्र आणि त्यांच्यामध्ये राहू येतो, ग्रहण काल निर्माण होतो. एकतर सूर्याला तरी ग्रहण लागतं किंवा चंद्राला तरी ग्रहण लागतं. तो दाना करता पुण्य काळ समजला जातो शास्त्राप्रमाणे. का तया सारीखा निर्मळू, अगदी तो नसेल तरी देखील यांच्यासारखा एखादा निर्मळ काळ. अनुही झाला तैशा काळी तिये देशी, असा काळ आणि अशा प्रकारचं एखादं सुयोग्य ठिकाण होवावी पात्र संपत्ती ऐसी, तेव्हा आपल्यापाशी देखील दान देण्याला योग्य अशी स्वधर्म कर्मातून प्राप्त केलेली संपत्ती असावी. मूर्ती आहे धरिली जैसी शुचित्वेची का, आणि दान करणार आहे तो जणू मूर्तिमंत शुचित्वाचा पुतळा असावा असा अत्यंत सात्विक शुभलक्षणी आणि पवित्र अशी व्यक्ती दान करायला उभी आहे. आचाराचे मूळ पीठ वेदांची उतार पेठ, तैसे द्विजरत्न चोखट पावोनिया. आणि अशा व्यक्तीला जो आचारामध्ये अत्यंत चांगला आहे, शास्त्रांनी सांगितलं तशा प्रकारचा उत्तम आचार ज्याचा आहे, वेदांची उतारपेठ. उतारपेठ म्हणजे बाजारपेठ, जिथं माल उतरवला जातो त्याला उतारपेठ असं म्हणतात. वेद ज्यांच्या ठिकाणी येऊन उतरतात, तैसे द्विजरत्न असे ब्राह्मण चोखटे शुद्ध पावोनिया, दान घेण्याला योग्य असे मिळाल्यावर मग तयाच्या ठाई वित्ता निवर्तवावी स्वसत्ता. त्याच्या ठिकाणी दान दिल्यानंतर आपण जे वित्त दान म्हणून देऊ त्यावरची स्वसत्ता पूर्णपणाने उतरवून, म्हणजे हे माझं आहे आणि मी याला देतो आहे. दानामध्ये हा एक दोष आहे की ज्याला आपण दान देऊ ती व्यक्ती समोर आली तर कदाचित दान देणाऱ्या व्यक्तीला आपण याला दान दिलेलं आहे अशी आठवण होऊ शकते, आणि ते किती वर्षापूर्वी कितीही वर्षापूर्वी. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्या वित्तावरची आपली स्वसत्ता पूर्णपणाने काढून अशा प्रकारचं दान ही साधनाच असू शकते. कशा प्रकारे स्वसत्ता पूर्णपणाने काढून, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परिप्रिया पुढे कांता रिगे जैसी, आपल्या शरीरावरची आपली मालकी पूर्णपणाने सोडून देऊन, जशी पतीच्या जवळ पतिव्रता जाते का जयाचे ठेविले तया देऊनी होईजे उतराय्या. किंवा कधी कधी यात्रेच्या वेळेला पूर्वी असे की काशीला अथवा चारधाम यात्रेकरता जायचं असेल तर घराच्या संरक्षणाकरता नीट कुलप तशा प्रकारे कोणी आत येणार नाही अशी पूर्णपणाने शक्यता नसे, कोणी घर फोडू शकेल अशी भीती असे, बरेच बराच काळ जर घर बंद असेल. म्हणून लोक असं करत असत की ओळखीची एखादी व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडे आपल्या जवळचे दागदागिने डाग ठेवून देत असत, पैसे ठेवून देत असत आणि परत आल्यानंतर ते त्यांच्याकडून घेत असत. का जयाचे ठेविले तया देऊनी होईजे उतराईया, आणि ज्याच्याकडे हे सगळं ठेवलेलं आहे मोठ्या प्रेमाने आणि विश्वासाने त्यांनी देखील ज्याच्याकडून घेतलेलं आहे त्याला ते योग्य वेळी योग्य काळी परत देणं, त्याच्यावर कोणतीही आपली सत्ता न ठेवता. नाना हडपे विडा राया दिधला जैसा, किंवा एखाद्या सेवकाने किंवा हुजऱ्यानी त्याच्याजवळ राजाचं भोजन होईपर्यंत विडा सांभाळायला द्यावा राजाला देण्याचा, आणि राजाचं भोजन झाल्यानंतर त्यांनी तो जसा राजाला देऊन टाकावा, राजाचा राजाला. त्या विड्यावर विड्याच्या ठिकाणी त्याची कोणतीही आस्था नसावी, हाव नसावी. तैसे निष्कामे जीवे भूम्यादिक अर्पावे. आता अर्पण करायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराज भूमी आदी असं म्हणतात, भूम्यादिक अर्पावे किंबहुना हावे नेदावे उरो, नेदावे उठो. तसं निष्काम अशा जीवाने भूमी आदी म्हणजे त्याच्यात सर्व आलं, जे आपल्याला दान करायचं आहे ते त्याच्यामध्ये कोणतीही हाव नंतर उठू न देता दिलं ते कायमचं दिलं अशा भावनेनी मोठ्या प्रेमाने देऊन टाकावं. आणि दान जया द्यावे तया ते ऐसे या पहावे, आणि ज्याला दान दिलेलं आहे त्या व्यक्तीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावं हेही ज्ञानेश्वर महाराज लिहितात. जया घेतले नुमचवे कायसे नही, याची परतफेड यांनी कदापि करावी करू नये अशी इच्छा, कधीही करू नये अशी इच्छा, अशा इच्छेने त्याला ते द्यावं. साध घातली आकाशा नेदी प्रतिशब्दू जैसा, डोंगरामध्ये जर साध घातली तर डोंगरातून प्रतिशब्द येतो, प्रतिध्वनी येतो, पण जर आकाशाकडे पाहून साध घातली तर ती निघून जाते, त्याचा प्रतिध्वनी जसा येत नाही. का पाहिला आरसा येरीकडे, किंवा आरसा आता या बाजूला समजा काच आहे तर दुसऱ्या बाजूनी आरसा पाहिल्यावर जसा काही उपयोग होणार नाही, आरशामध्ये एरवी आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसेल, पण जर दुसऱ्याच बाजूनी आरसा पाहिला तर आपलं प्रतिबिंब दिसण्याची कोणतीच शक्यता नाही, तसं त्याच्याकडून परतफेडीची कोणतीही अपेक्षा नाही. ना तरी उदकाची ये भूमिके आफळलेनी कंदुके, पाण्यावर जर चेंडू हाणला आपटला उधळोनी कवतिके न येई जे हाता, तर टप्पा पडून तो हातात आपल्या कदापि जसा येत नाही, तसं दान एकदा दिलं की ते परत येण्याची कोणतीही अपेक्षा धरू नये. नाना वसो घातला चारू माथा तुरंबिला बुरु, न करी प्रत्युपकारू जियापरी. किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या पाशी उदाहरणांना कमतरता नाही, गायीला जर चारा घातला तर गाय दूध तरी देईल, पण वळूला जर चारा घातला तर जसं त्याच्यापासून काहीच मिळणार नाही हे घालतानाच आपल्याला माहीत असावं, त्यामुळे त्याच्याकडून कसलीच अपेक्षा नसावी. माथा तुरंबिला बुरु, बुरु म्हणजे बरा नाही असा मनुष्य, वाईट मनुष्य किंवा कृतघ्न मनुष्य, कृतघ्न माणसाची पूजा केली, माथा तुरंबिला म्हणजे, तर तो मुळातच कृतघ्न असल्यामुळं त्याच्याकडून कृतज्ञतेच्या व्यवहाराची अपेक्षा कधीच नसते। न करी प्रत्युपकारू जिया परी, तर तो वळू जसा प्रतिउपकार तुमच्यावर कोणताही करणार नाही, त्याचं पोट भरेल ठीक आहे, पण तो तुमच्याकरता काही करू शकणार नाही। किंवा हा कृतघ्न मनुष्य त्याचा पुष्कळ आदर सत्कार केला तरी तो तुमच्याशी तसंच वर्तन करेल। तैसे दिधले दातयाचे, जो कोणीही अंगे नुमचे अर्पिलिया साम्यतयाचे किजे पैगा। म्हणून ज्याला दिलेला आहे जो कोणीही अंगे नुमचे, तो कोणत्याही प्रकाराने परतफेड करणार नाही, त्याच्याकडून आपण दिलं तर परत मिळणार नाही, इच्छाच नाही जो देतो त्याची। अर्पिलिया साम्यतयाचे, शिवाय दान दिल्यानंतर मनामध्ये समत्व भाव आहे, साम्य आहे, अहंता नाही, अहंतेचा स्पर्श दिल्यावर नाही। ऐसिया जे सामग्रिया दान निफजे वीर राया, अशा प्रकारांनी जे दान केलं जातं ते सात्विक दानवर्या सर्वाही जाण, सर्व दानांमध्ये सर्व प्रकारच्या दानांमध्ये हे सात्विक दान वरिष्ठ दान आहे। आणि तोची देशू काळू घडे पैसाची पात्र मिळू, योग्य देश योग्य काळ योग्य व्यक्ती ही मात्र हवी। दान भागू ही निर्मळू न्यायगतू, आणि जो दान भाग दिलेला आहे द्रव्य आदी भूमी आदी काय जे आहे तेही निर्मळू न्यायगतू, नीती न्यायानी मिळालेल्या संपत्तीचं दान जेव्हा घडतं तेव्हा ते सात्विक दान आणि सर्व दानांमध्ये वरिष्ठ दान असं म्हटलं जातं। आपण एक दोन मिनिटं शांत बसू आणि मग पुढचा श्लोक। हरि 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 स्वामी जी, स्वामी जी। आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की यत्तु प्रति उपकारार्थम फलम उद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टम तद्दानम राजसम स्मृतम। परंतु तू म्हणजे परंतु यत जे उपकाराचा मोबदला म्हणून प्रति उपकारार्थम पूर्वी कधीतरी केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून यत्तु प्रत्युपकारार्थम फलम उद्दिश्य वा पुन्हा किंवा फळाच्या उद्देशाने वा पुन्हा म्हणजे पुढील फळाच्या उद्देशाने नंतर कधीतरी फळ मिळेल अशा उद्देशाने दीयते च परिक्लिष्टम जे दिलं जातं पण अत्यंत क्लेशपूर्वक अंतःकरणाने जे दिलं जातं अतिशय क्लेशाने जे दिलं जातं तद दानम राजसम स्मृतम त्या दानाला राजस दान असं म्हटलेलं आहे। मला या राजस दानाचं किंवा तामस दानाचं देखील आदेश काले यत दानम अपात्रेभ्यश्च दीयते अयोग्य स्थळी काळ योग्य नसताना अकाली अपात्र व्यक्तीला जे दान दिलं जातं असत्कृतम अवज्ञातम त्याच्यामध्ये सत्कार थोडाही नसतो आणि अवहेलनापूर्वक दिलं जातं तर तामसम उदारहृतम त्याला तामसदान असं म्हणतात। पण हे वाचताना माझ्या मनात असं आलं की सात्विक दान राजस पण दान आहे तामस पण दान आहे पण देण्याचीच इच्छा नसणारे कोणी असतील त्याच्याबद्दल भगवद्गीता काही बोलत नाहीये। काही लोकांना देण्याचाच त्रास होतो सात्विक राजस आणि तामस पण देणारे तरी आहेत निदान पण थोडंही काढून द्यायचं म्हटलं तर 10 वेळेला विचार करतात आणि शेवटी देतच नाहीत अशा व्यक्तींबद्दल भगवद्गीताही बोलू शकत नाहीये। पण राजस दानाबद्दल ते असं म्हणतात की यत्तु प्रत्युपकारार्थम पण जे घेतलेल्या पूर्वी घेतलेल्या उपकाराचा मोबदला म्हणून जे दिलं जातं किंवा फळाच्या उद्देशाने दिलं जातं म्हणजे लगेच फळ मिळावं म्हणून दान दिलं जातं वा पुन्हा म्हणजे पुढे कधीतरी फळ मिळेल अशा भावनेने दिलं जातं आणि क्लेशाने दिलं जातं राजस दानाबद्दल भगवंत असं म्हणतात। घेतलेल्या उपकाराकरता म्हणून खरं म्हणजे आपण कृतज्ञ असावं जर कोणाचा उपकार घ्यायची कधी वेळ आली तर काय त्याचा द्यायचा स्वभाव आहे अशी भूमिका नसावी तो काय तो देतच असतो त्याच्याऐवजी त्यांनी दिलं सात्विक व्यक्ती घेणारी सात्विक व्यक्ती असेल तर त्याच्याबद्दल मी सांगतोय नाहीतर कधी कधी कोणाकोणाला असं वाटत राहतं की आहे भरपूर देतो दिल की मला दिल आणि कोणाला दिल आमच्या संस्थेला दिल याला दिल त्याला दिल मागा त्याच्याकडं आहे भरपूर अशा प्रकारचा भाव उपकाराबद्दल कदापि नसावा उपकार करणाऱ्याबद्दल कदापि नसावा तर घेतलेल्या उपकाराबद्दल किंवा उपकार करणाऱ्या व्यक्तीबद्दल कृतज्ञ असावं उपकार करणाऱ्या व्यक्तीचं ऋण मान्य असावं तो कुठेतरी मोठा आहे एवढी तरी भावना असावी तीही भावना नाही आणि तो देतो म्हणजे काय त्याच्या संस्काराप्रमाणे देतो कर्तव्य म्हणून देतो. तसं घेणाऱ्यांनी आपल्या आधीचे दिवस स्मरावेत हे इथं न सांगितलेलं तुम्हाला मी सांगतोय. अनेक लोक अकारण उपकार करून जातात, अकारण उपकार करून जातात. आपलं जीवन केवळ आपण घडवलेलं नसतं, अनेकांनी घडवलेलं असतं, अनेकांनी कधी कधी अकल्पित मदत केलेली असते, अनेक कामांमध्ये मदत केलेली असते, अनेक कारणांमध्ये मदत केलेली असते. त्याचा अपरिमित फायदा कोणाला तरी एखाद्याला होतो देखील. आणि अशी मदत प्रत्येकाने स्वीकारलेली असते. ज्यांनी अशी मदत केली त्याच्याबद्दल कृतज्ञ असावं. आणि अशी जर मदत वेळोवेळी झाली नसती तर आपलं काय झालं असतं हे देखील नीट स्मरणात असावं. पूर्वी ते श्रावण महिन्यामध्ये आता येईलच कहाण्या वाचायचे, घेतला वसा टाकू नको, उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको, असं उतत मातत नाही जो. घेतलेल्या दानाबद्दल पूर्वीचे दिवस ज्याला आठवतात आणि दान घेतल्यानंतरचेही जे सुदिन आहेत तेही आठवतात आणि त्याच्यामध्येही जो देतो त्याच्याबद्दल, ज्यांनी दिलेलं आहे त्याच्याबद्दल नेहमीच जो कृतज्ञ असतो, अशी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती सात्विक समजली जाते. तुम्ही उपकार करता एखाद्यावर, पण उपकार घेणाऱ्याचं जे मानसशास्त्र आहे ते बऱ्याच वेळेला कठीणच असतं. तो परिस्थितीमुळे गरीब झालेला असतो, तो असहाय्य असतो, आर्थिक परिस्थितीमुळे असेल, सांसारिक परिस्थितीमुळे असेल. पण तुम्ही जेव्हा देता, देताना देणारा जेव्हा उत्साहानी देतो, कदाचित असं होऊ शकतं की घेणाऱ्याच्या अंतरात्म्याचा त्याच्यात अपमान असतो. आपल्याला घ्यायला लागतंय असं त्याला वाटत असतं, त्याच्या स्वाभिमानाला धक्का बसत असतो. पण स्वाभिमान ठेवण्यासारखं त्यावेळेला त्याच्यापाशी काही नसतं, त्याचा नाईलाज असतो, त्याच्या ठिकाणी परिस्थितीविषयी वैषम्य असतं. आणि त्यामुळं गरज भासल्याचं समाधान त्याच्यापाशी जरी असलं तरी देखील घेणारा जर राजस तामस प्रवृत्तीचा असेल तर तो देणाऱ्याविषयी कृतज्ञ राहत नाही. आणि बऱ्याच वेळेला इच्छा जरी नसली तरी देखील, सात्विक दाता असला तरी त्याच्याबद्दल देखील जो घेणारा आहे तो राजस अथवा तामस असेल प्रकृतीचा स्वभावाचा, तर जो देतो त्याच्याशी कालांतराने त्याचं शत्रुत्व निर्माण होतं. तुमच्या नात्यातल्या गरीब व्यक्तीलाही मदत केली असेल जर तुम्ही, तुमच्या एखाद्या मित्राला देखील मदत केली असेल आणि नंतर त्याचं वर्तन बदललं असेल असं जर तुमच्या अनुभवाला आलं असेल तर त्याच्या स्वाभिमानाला ठेच लागलेली असते घेताना. त्याला घेण्यामध्ये अंतरात्म्याचा अपमान वाटत असतो. घेणारा जर राजस वृत्तीचा असेल, तामस वृत्तीचा असेल तर काय घडतं ते सांगतोय. आणि अशा वेळेला एक प्रकारची कटुता, ज्याची तुम्ही कधी अपेक्षा करत नाही अशी कटुता निर्माण झाल्याचं अनुभवाला येतं. आणि असे जे कटू असतात याच्यातूनच रजोगुणी दाता तयार होतो. रजोगुणी स्वीकारणारा आणि रजोगुणी दाता यांच्यामध्ये इतका फरक नाहीये. गुण तोच आहे घेताना जो अपमान वाटत असतो तो देतानाही अपमानच करतो. घेताना अंतरात्म्याचा अपमान होत असतो तर देताना देखील मोठ्या अशा प्रेरणेने देतो की आता माझ्यापाशी आहे, आता माझी परिस्थिती सुधारलेली आहे, हे दाखवण्याची एक संधी त्याला देण्यामध्ये असते. आपली वेळ संपली, खरं खूप चांगला विषय सुरू झाला. त्याला अपमान धुऊन काढण्याची ती एक संधी वाटत असते आणि म्हणून तो उपकाराचा मोबदला म्हणून देऊ इच्छितो. भगवंतांचे जे शब्द आहेत, यत्तु प्रत्युपकारार्थम, उपकाराचा मोबदला म्हणून द्यावंसं वाटतं. याचं कारण घेतानाही आणि देतानाही त्याची भावना रजोगुणी, रजोगुणी व्यक्तीची भावना रजाचीच राहते. घेताना अपमान होतो, देताना अपमान करून दिल्याशिवाय राहत नाही. आणि अशा प्रकारच्या केलेल्या उपकाराचा मोबदला म्हणून देण्यामध्ये देखील कटुताच असते. जशी घेण्यामध्ये कटुता असते तशी आंतरिक कटुताच असते. याच्यातून अजून एक अर्थ काढायला हरकत नाही की तुम्ही ज्यांना ज्यांच्यावर उपकार केला, माहीत नसलेल्यावर उपकार करावा. जे सात्विक जो दाता आहे त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे की दियते न उपकारिणे, ज्यांनी आपल्यावर उपकार केलेला नाही त्याला द्यावं. पण ज्यांनी आपल्यावर उपकार केला नाही त्याला तुम्ही देता, तो जर राजस असेल तर तो तुम्हाला राजस भावानी परतफेड करेल, रजोवृत्तीनी परतफेड करेल. असे अनेक धोके याच्यात संभवतात. तुम्ही परत घेण्याची अपेक्षा ठेवलेली नसेल आणि त्यांनी कितीही तुम्हाला की फुल ना फुलाची पाकळी, तरी पाकळीही न घेणं श्रेयस्कर आहे. फूल तर बाजूलाच सोडा. याचं कारण देतानाची भावना अशा व्यक्तीची चांगली नसते, चांगली नसणार. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरी 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 हरी. ज्ञानोपा माऊली प्रभु स्वामीजे स्वामी. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि हरि।
श्री राम का ये निवेदन है।